नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागापूर्वी कवस्तू बापटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी देवेंद्र फडणवीस आयज तिसरे फावट महाराष्ट्राच्या मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतले. मुंबईतल्या इतिहासीक आझाद मैदानाचेर आयज सांजे 5:30 वरांचेर राज्यपाल सीपी राधाकृष्णन तांकां पद आनी गोपनियतेचो सोपूत दितले. काल भाजप विधीमंडळ पक्षाचे फुडारी म्हणून एकमतान निवड जाल्या उपरांत फडणवीस आनी तांचे सहकारी शिवसेना मुखेली एकनाथ शिंदे आनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुखेली अजित पवार हांच्या सयत काल राज्यपालांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे मुखेलमंत्री आनी हेर केंद्रीय मंत्री ह्या सोपुतविधी सुवाळ्याक हाजीर आसतले. राज्यातल्या वकिलांच्या हक्कांची राखण करपा खातीर गोंय सरकारान वकील संरक्षण कायदो अंमलात हाडचो अशी मागणी काल दक्षिण गोंय वकील संघटनेन कायदो मंत्री आलेक्स सिक्वेरा हांकां निवेदन भेटोवन केली. हो कायदो येव गरजेचे, पूण वकिलांनी आपली कामां बरे तरेन करपाची गरज आसा. राज्यातले कांय वकील बेकायदेशीर वेव्हारात घुसपल्ले दिसतात ही दुःखाची गजाल अशें म्हणून राज्यातले प्रशासन गतीमान करपाक वकिलांनी आपलो हातभार लावचो असो उलो सिक्वेरा हांणी मारलो. मडगांवच्या दक्षिण गोंय जिल्हाधिकारी कार्यालयात वकिलां खातीर वेगळो कक्ष सुरू केला. ह्या कक्षाचे उक्तावण काल सिक्वेरा हांणी केले. ह्या वेळार अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोटवाले आनी उदय प्रभुदेसाय, दक्षिण गोंय वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नायक आनी मुरगांव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष दिलेश्वर नायक हे हाजीर आशिल्ले. सुरवेक दक्षिण गोंय वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नायक हांणी जिल्हाधिकारी कार्यालय सुरू जाल्ल्या 15 वर्सां उपरांत हो कक्ष दिला अशें सांगून जिल्हाधिकाऱ्यांचे उपकार मानले. ह्या वेळार गोंयांतल्या वकिलांची राखण करपा खातीर वकील संरक्षण कायदो चालीक लावपाची गरज तांणी उक्तायली. हालींच कांय वकिलां आड काम करतना तांणी तांकां आडोवपाचो यत्न केलो. फुडारा कशी घडणूक घडची न्हय म्हूण हो संरक्षण कायदो गरजेचो अशें तांणी हे वेळार सांगले. भारतीय वेंचणूक आयोगान महसूल सचीव संदीप जॅकेस हांची गोंय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हूण नेमणूक केल्या. 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून सध्याच्या मतदार वळेरींची खाशेली उजळणी चालू आसा. मतदार वळेरी निरीक्षक आपल्या दुसऱ्या भेटेत सर्वसामान्य लोकांचे कसलेय दावे वा प्रस्न असल्यार ते स्विकारपा खातीर 18 डिसेंबर 2024 ह्या दिसा सकाळच्या 17:11 वरांचेर परिषद सभाघर उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालय पणजे हांगा उपलब्ध आसतले. तशेंच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक 102 दुसरो माळो सचिवालय परवरी बार्देस गोंय हांगा तांच्या कार्यालयात वा फोनावरवी मतदार वळेरी निरीक्षकांकडेन संपर्क करपाक शकतात. उत्तर गोंयच्या बार्देस म्हालांतल्या नानोडा ग्रामपंचायतीचो वॉर्ड क्रमांक 5 खातीर पोटवेंचणूक जावपाची आसून ह्या पोटवेंचणुकेच्या फाटभुंयेर वॉर्ड क्रमांक 5 क्षेत्रात मतदान आनी मतमेजणीच्या काळा मेरेन म्हळ्यार 7, 8 आनी 9 डिसेंबर 2024 ह्या दिसांनी सोऱ्याची विक्री, येरादारी आनी सोरो लागी बाळगोवपाचेर निर्बंध लागू केल्या. वयल्या दिसांनी वॉर्ड क्रमांक 5 क्षेत्रांतली सगळीं सोऱ्याची दुकानां आनी आस्थापनां बंद दवरपाचो आदेश दिला. बार आनी रेस्टॉरंट परवानो आशिल्ल्या आस्थापनांक फकत खावपाचे जिन्नस विकपाक मेळटले आनी तशी सुचोवणी दिवपी बोर्ड लावचे पडटले. बार काउंटर बंद दवरपाचो पडटलो आनी ह्या दिसांनी सोरो विकपाक मेळचो ना. भारत सरकाराच्या कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालयाखाला वावर करपी कंपनी सचीव संस्थेन गोंयच्या अधिकार क्षेत्रातल्या सगळ्या उच्च माध्यमिक शाळा आनी महाविद्यालयांनी करियर मार्गदर्शन कार्यावळ आखल्या. भारतीय कंपनी सचीव संस्था ICSI ही कंपनी सचीव कायदो 1980 तरतुदी खाला स्थापन केल्ली आनी भारतातल्या कंपनी सचिवांच्या वेवसायाचेर नियंत्रण दवरपा खातीर स्थापन केल्ली वैधानिक संस्था आसा. ही संस्था कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालयाच्या प्रशासकीय अधिकार क्षेत्रात चलता आनी तिचे मुखेल कार्यालय नवी दिल्लीत आसा आनी देशभरात 4 प्रादेशीक कार्यालयां आसात. भारतभर सध्या सुमार 2 लाख विद्यार्थी कंपनी सचिव अभ्यासक्रम शिकतात आनी हे संस्थेत सुमार 72,000 वांगडी आसात जे भारतीय कॉर्पोरेट वाठारात सक्रियपणान योगदान दितात. ICSIचो एक फांटो गोंयांत आसा. उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ल्यांनी हो फांटो वावर करता. संस्थेच्या कार्यावळे विशीं चड म्हायती मेळोवपा खातीर संस्थेचे संकेतथळ www.icsi.edu भेट दिवची अशें कळीत केला. 12वी वा तांच्या समकक्ष परिक्षेत पास जाल्ले विद्यार्थी कंपनी सचीव परिक्षेक अर्ज करपाक पात्र आसात. प्रवेश परिक्षा पास जातकच खंयचोय विद्यार्थी CS अभ्यासक्रमांक थेट प्रवेश घेवंक शकता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.